chinimandi.com podcast. आंध्र प्रदेश बंद पडलेल्या साखर कारखान्यांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न. आंध्र प्रदेश सरकारने साखर आणि दुग्ध उद्योगाच्या विकासासाठी प्रयत्न जोरात सुरू केले आहेत. या अंतर्गत 15 जुलैला दुग्ध क्षेत्राच्या विकासासाठी अमूल सोबत एका करारावर हस्ताक्षर करेल. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या नुसार यामुळे दुग्ध शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीसोबत चांगली विपणन सुविधा आणि चांगले दर मिळण्यात मदत मिळेल. शुक्रवारी अमरावतीमध्ये सहकारी क्षेत्रात दुग्ध विकास आणि साखर कारखान्यांच्या समीक्षा बैठकीदरम्यान मुख्यमंत्री YES जगनमोहन रेड्डी म्हणाले, बंद पडलेल्या प्लांट्सना पुनरुज्जीवित केले जाणे आवश्यक आहे आणि कारखान्यांसाठी एक योजना आणि प्रस्तावांचा मसुदा तयार करायला सांगितले आहे. दुग्ध विकासासाठी सर्व पावले उचलण्याशिवाय अमूल बरोबर 15 जुलैपर्यंत करारावर सही करतील, ज्यामुळे दुग्ध शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळेल. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना अमूल बरोबर करारासाठी दिशानिर्देश तयार करण्यासाठी सांगितले आहे. डेअरी शेतकऱ्यांना लाभान्वित करण्यासाठी पशुधनाची भलाई आणि सहकारी क्षेत्राला मजबूत करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री रेड्डी यांना सहकारी क्षेत्राच्या गेल्या स्थितीशी अवगत केले.